नमः प्रतरणाय चोत्तरणाय च नमः आतार्याय चाल्लाद्याय च नमः शश्व्याय च फेन्याय च नमः सिकत्याय च प्रवाह्याय च नम इरिण्याय च प्रपथ्याय च नमः स्थितशिलाय च क्षयणाय च नमः कपर्दिने च पुलस्तये च नमो गोष्ठ्याय च गृह्याय च नमस्तल्प्याय च गेह्याय च नमः काट्याय च गह्वरेष्ठाय च नमो हरदय्याय च निवेश्याय च नमः पागसव्याय च रजस्याय च नमः शुष्क्याय च हरित्याय च नमो लोप्याय चोलप्याय च नम ऊर्व्याय च सूर्म्याय च नमः पर्ण्याय च पर्णशद्याय च नमोपगुरमाणाय चाभिघ्नते च नम आक्षीदते च प्रक्षीदते च नमो वः कीर्केभ्यो देवानाहृदयेभ्यो नमो विक्षीणकेभ्यो नमो विचिन्वत्केभ्यो नम आनिर्हतेभ्यो नम आमी वत्केभ्यः परम पूजनीय स्वामी माधवनाथांच्या स्मृती आपल्या समोर सद्भक्त राधिका वेल्हाळ आता सादर करते.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. May 1978 रोजी स्वामींनी मला अनुग्रहित केले. त्यावेळी मध्यमेतून सोहमचा श्वास कसा घ्यायचा ते त्यांनी शिकवलं. खूप खोल दरीतून आल्यासारखा वाटणारा तो सोहमचा घनगंभीर ध्वनी मला खूप आवडला. नंतर सुरुवातीला ध्यानाला बसताना मध्यमेतून तो श्वास आपल्याला कसा घेता येतोय की नाही याकडे माझं जरा जास्तच लक्ष असे आणि मला तो जमत नव्हता. 8-10 दिवस प्रयत्न केल्यानंतर मी सकाळी दुकानात गेले आणि स्वामींना म्हटलं, मला नीट ध्यानाला बसता येत नाहीये आणि तो सोहमचा श्वास पण नीट नाही घेता येते. स्वामी म्हणाले, का बरं, ध्यानाला बसण्यात काय अडचण आहे? बरं ठीक आहे, तू आज दुपारी 4:15 दुकानात ये, मी तुला समजावून सांगतो, मग थोड्या वेळ ध्यानाला बैस, मग बघू काय नाही जमत ते. प्रसाद घेऊन मी घरी गेले. तो जून महिना होता. दुपारचे 3:30 वाजले असतील. थोडी पावसाळी हवा होती. अचानक सगळं वातावरण बदलून खूप अंधार झाला आणि सोसाट्याचा वारा सुटून मुसळधार पाऊस पडायला लागला. मी 4 वाजताच तयार होऊन बसले होते. माझा जीव अगदी कासावीस झाला. मनात प्रार्थना करत होते की हा पाऊस थोडा कमी होईल तर बरं होईल. तशीच माझ्या खोलीच्या बाहेर आले. बाहेरच्या हॉलमध्ये माझ्या आजी आणि सऊ बाई बसल्या होत्या. दोघी एकदम म्हणाल्या, हे काय बाहेर निघालीस की काय? छे, अशा धोधो पावसात कुठेही बाहेर जायचं नाही. आजींचं त्यांच्या दृष्टीने अगदी बरोबर होतं, पण माझी मात्र फार पंचाईत झाली. स्वामींच्या घरी आधी कळवणार तरी कसं, कारण फोन स्वामींच्या घरी नव्हता तर तो दुकानात होता. तसेच अस्वस्थ होऊन बसले. नंतर 6:30 सुमाराला पाऊस ओसरला. मी दुकानात गेले. स्वामी बाहेरच्या काउंटरपाशी बसले होते. मला बघून हसून म्हणाले, ये ये. मी अपराधी स्वरातच म्हटलं, अहो मला खरंच 4:15 यायचं होतं. मी पाऊस असला तरी यायला निघाले होते, पण मला घरून कोणी सोडलं नाही. स्वामी म्हणाले, तेच बरोबर होतं. खर तर मलाच काळजी पडली होती की आता या पावसात तू कशी येशील. मला मनातून कुठेतरी आशा वाटली की चला, बहुतेक स्वामींनी पण थोडं उशिरा दुकान उघडलं असावं. मी दुकानात बसले होते. नंतर दुसऱ्या कुठल्या तरी संदर्भात समजलं की स्वामी दुकानात 4:15 आले होते, पण त्यांनी मला मात्र तसं अजिबात दर्शवलं नाही. त्याच दिवशी रात्री दुकानात साडेआठला सगळ्यांना प्रसाद दिल्यानंतर स्वामी मला म्हणाले, तू थोडी थांब. नंतर साडेआठ ते पावणे नऊ पर्यंत स्वामींनी पुन्हा एकदा सगळी ध्यानाची प्रक्रिया शांतपणे समजावून सांगितली. म्हणाले, सोहमचा ध्वनी कसा येतो ते नको बघायला, त्याचा अर्थ समजून घेऊन ते फक्त 3 किंवा 5 श्वास घेतले तरी पुरे, सवयीनी जमेल. नंतर शांतपणे ध्यानाला बसायचे. इतकं सगळं झालं तरी मला काही चैन पडत नव्हतं. मी म्हटलं, अहो सांगितलेल्या वेळेत मी आले नाही म्हणून तुम्ही रागवला तर नाहीत ना? स्वामी मोठ्या प्रेमाने म्हणाले, नाही नाही खरंच नाही रागवलो, पण एरवी मात्र मला वेळ चुकलेली आवडत नाही. खरं तर माझी छोटीशी परीक्षा झाली होती, मी अनुत्तीर्ण होते. स्वामींनी किती सहज क्षमा केली होती. स्वामींचा स्वभाव मोठा मिश्किल होता. ते एखाद्या गोष्टीला सहजपणे विनोदाची कलाटणी देत. अगदी सुरुवातीला मी स्वामींच्या दुकानात रोज जात नसे. जावंस खूप वाटे, पण निमित्ताशिवाय उगीच कसं काय जाणार. एकदा अशीच दुकानात 5 सुमाराला गेले. दुकानात कोणी नव्हतं. स्वामी म्हणाले, काय ग आज किती दिवसांनी आलीस? मी आपलं सरळ उत्तर दिलं, आज 7-8 दिवसांनंतर आले. स्वामी हसून म्हणाले, तेच तर विचारतोय की इतक्या दिवसांनी आली, तुला काही आठवण वगैरे येत नाही का? मला तर बुवा तुझी नित्य आठवण येते. मला स्वामींचं बोलणं आश्चर्यकारकच वाटलं. स्वामी किती मोठे आहेत, त्यांना माझी आठवण येईल हे माझ्या कल्पनेतच बसलं नाही. मला सगळी गंमतच वाटली. एकदम माझ्या तोंडून निघून गेलं, तुम्हाला माझी आठवण येते, नेहमी येते? हो, उजेड पडला. स्वामीने एकदम चमकून बघितलं आणि म्हणाले, उजेड पडला? असं म्हणून खूप खळखळून हसायला लागले. क्षणाचा बोलण्यातली चूक लक्षात येऊन अक्षरशः जागेवरूनच हात जोडून मी म्हटलं, अहो खरंच सॉरी, खूप सॉरी, अगदी सॉरी. चुकून माझ्या तोंडून गेलं, मला असं काही म्हणायचं नव्हतं. स्वामी निरागसपणे अगदी डोळ्यातून पाणी येईपर्यंत हसत होते. मला म्हणाले, सॉरी उजेड पडला. मी चुपचाप बसून राहिले. नंतर दुकानात साधक मंडळी येत राहिली. स्वामींनी तेवढ्या 5-10 मिनिटात उजेड पडला या वाक्याचा उपयोग इतक्या विविध पद्धतीने केला की बाकी सगळ्यांची हसता हसता पुरेवाट झाली. मी मात्र संकोचून गेले. तेवढ्यात तरुण भारत या वृत्तपत्राचे संपादक सद्भक्त श्री बापूसाहेब भिशीकर आले. मी सुटकेचा निश्वास टाकला, कारण स्वामी आणि बापूसाहेब यांचे नेहमी काही आध्यात्मिक किंवा इतर चर्चेच्या स्वरूपात बोलणे होई. बापूसाहेबांनी स्वामींना नमस्कार केला आणि ते बसले. स्वामींनी एकदा मिश्किलपणे माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाले, बापूसाहेब तुम्हाला सांगतो, जो ज्ञानी पुरुष असतो ना त्याच्या ज्ञानाचा उजेड त्यांच्या सर्व अंगोपांगातून बाहेर पडत असतो, या बाबतीत तुम्हाला काय वाटतं? अरे देवा, असं मनातल्या मनात म्हणत स्वामींना नमस्कार करून मी दुकानाच्या बाहेरच पळाली. एकदा दुकानात मी आणि तारा अशा दोघी होतो. ताराने तिचं मनोगत लिहून आणलं होतं आणि ती वाचत होती. त्याचा शेवट करताना तिने लिहिलं होतं, माझी बाळाई माऊली सदा संगती असते, धरून या माझा हात बरोबर चालविते. तिची पाऊले लागता काटे कुठे फुले होती, दगडांच्या हृदयात झळाळती प्रेम ज्योती. फुलांच्याच पायघड्या वर फुलेची चालती, हिता सुगंधी उजेड 2 ज्योती 1 होती. अशी आनंदाची यात्रा वाटे कधी संपू नये, माऊलीच्या हातातला हात कधी सुटू नये. तिचे वाचून संपता संपता मी उत्स्फूर्तपणे म्हटलं, माऊलीच्या हातातला हात कधी सुटू नये, अगदी कधी कधी सुटू नये. स्वामी खुर्चीवरून किंचित झुकून ऐकत होते. जरा गंभीरपणे पण स्थिर नजरेने माझ्याकडे पाहिलं, पण बोलले मात्र काही नाही. माझ्या मनाला रुखरुख लागून राहिली. वाटलं आपण मध्ये उगीच बोललो. दुसऱ्या दिवशी दुकानात स्वामी सहज बोलत होते. सद्गुरु हे एक्सरे मशीन सारखे असतात. व्यक्ती समोर आली की ती काय हेतूने आली आहे, तिचं मन कसं आहे हे त्यांच्या चटकन लक्षात येतं. ते दर्शवत काहीच नाही, त्यांना इच्छा फक्त सगळ्यांच्या कल्याणाचीच असते. ज्याची जी पातळी असेल तिथून तिला ते पुढे नेतात. सगळ्यांना प्रेमाने आपलंसं करून परमार्थ मार्गाला लावतात. थोड्या वेळाने नमस्कार करून मी प्रसाद घेण्यासाठी हात पुढे गेला. मोठ्या प्रेमाने माझे दोन्ही हात हातात घेऊन स्वामी म्हणाले, माऊलीच्या हातातून तुझा हात कधी कधी सुटणार नाही बरं, अगदी कधी कधी सुटणार नाही. आणि स्वामी हीच तुझी माऊली आहे. मी आनंदाने भरून पावले. आजही जेव्हा केव्हा मन उदास होतं, दोलायमान होतं, तेव्हा अंतःकरणात या आठवणीची उजळणी करते आणि स्थिर होते. पावसाळा सुरू होण्या अगोदरचे दिवस होते. संध्याकाळी दुकानात नेहमीप्रमाणे साधकांची गर्दी होती. स्वामींच्या दुकानात एक छोट आडव आणि एक मोठ उभं अशी दोन काउंटर होती. त्या दिवशी मी उभ्या काउंटरच्या सुरुवातीला बसले होते. तो स्वामींचा कोणी गिराईक आलं तर यायचा जायचा मार्ग होता. पावसाळ्याची सुरुवात असल्यामुळे बऱ्याच पंखांच्या उडणाऱ्या मुंग्या दिसत होत्या. मी बसले होते तिथे मुंग्यांची लाईन तयार होत होती आणि आपली आपणच विस्कळीतही होत होती. त्यांचा तो खेळ बसल्या जागेवरूनच मला दिसत होता. तेवढ्यात एक दोन साधकांची तेथून ये जा झाली. काही मुंग्या पायाखाली येऊन मरत होत्या किंवा उडून जात होत्या. नंतर कोणी गिराईक आलं म्हणून स्वामी उठले. त्यांच्या वाटेवरच ती मुंग्यांची लाईन होती. जाताना स्वामींचं संपूर्ण पाऊल त्या मुंग्यांवर पडलं. स्वामींची पाऊलं मोठी भारदस्त आणि फार सुबक होती. आता त्या मुंग्या चिरडल्या जाणार म्हणून मी थोडेसे डोळे मिटले आणि परत उघडले तर त्या मुंग्या किंचित दबल्यासारख्या झाल्या होत्या आणि परत सुरू सुरू चालत होत्या. एकही मुंगी चिरडली गेली नव्हती. नकळत मी स्वामींच्या परत येण्याची वाट पाहत होते. स्वामी आले. त्यांची ती दोन्ही पावले मुंग्यांवरून एकापाठोपाठ एक अशी पडली. त्या मुंग्या काहीशा दबल्यासारख्या बसल्या होत्या आणि पुन्हा चालू लागल्या. असं लागोपाठ दोन वेळा झाल्यामुळे मला आश्चर्य वाटलं. दुसऱ्या दिवशी दुपारी दुकानात स्वामी व मातोश्री सरलासाई असे दोघेच होते. मी न राहून स्वामींना आदल्या दिवशीचा प्रसंग सांगितला. स्वामी लक्षपूर्वक ऐकत होते. नंतर डोळे मिटून शांत बसले. मग म्हणाले, संत गुलाबराव महाराज आळंदीला पिंपळाच्या पाराभोवती प्रदक्षिणा घालत असत. ते जन्मांध असल्यामुळे त्या मुंगळ्यांवरूनच त्यांची पावलं पडत असत. पण त्या मुंगळ्यांना कधी इजा झाली नाही. अंगामध्ये अहिंसा पूर्णपणे बांधली असता त्या महापुरुषाकडून अगदी छोट्या जीवजंतूंना देखील सुखच होतं असं म्हणतात. असो परमेश्वराची कृपा असं म्हणून स्वामींनी तो विषय तिथेच थांबवला.
तुझी या प्रेमा उपमानाशी म्हणून शरण तुझी पायी म्हणून शरण तुझी पायी तुझी या प्रेमा उपमानाही म्हणून शरण तुझी पायी म्हणून शरण तुझी पायी बंध मोक्ष तुझा खेळ बंध मोक्ष तुझा खेळ निज प्रेमाचा हा कल्लोळ निज प्रेमाचा हा कल्लोळ शरण तुझी पायी म्हणून शरण तुझी पायी सर्व भावे आधी तुझे सर्व भावे तुझे वरी प्रेमे हरसी माझे वरी प्रेमे हरसी माझे शरण तुझी पायी म्हणून शरण तुझी पाय तुझी आम्हासी धरिले तुझी आम्हासी धरिले पद कमली लोळविले पद कमली शरण तुझिए पाई मनी शरण तुझिए पाई तुझिया प्रेमा तुझी साक्षी तुझिया प्रेमा तुझी साक्षी दत्त परला चरणी रक्षी दत्त परला चरणी रक्षी दत्त परला चरणी रक्षी शरण तुझिए पाई शरण तुझिए पाई तुझिया प्रेमा उपमाना शरण तुझिए पाई शरण तुझिए
कुंडलिनी जागरण क्रिया झाल्यानंतर बहिर्मुख असणारी ज्ञानदायिनी शक्ती अंतर्मुखी आणि ऊर्ध्वगामी होऊन कार्यप्रवण होते आणि सहस्रारातील सहस्रावधी ज्ञान केंद्रे जागृतावस्थेचा चरम उत्कर्षाला नेऊन कार्य प्रवणतेची क्रिया होते व ज्ञानोदय होतो. हे झाल्यानंतरच सोहमचा प्रत्यय येणार ना. आम्ही परमपूजनीय ज्ञानेश्वरी सश्रद्धतेने अभ्यास करतो व माऊलींचे थोरपण मानतो तर त्यांनीच अध्याय 6 मध्ये केलेल्या मार्गदर्शनाकडे दुर्लक्ष का करतो असं म्हटलेलं. भावार्थ दीपिकेतील 18 अध्यायांमध्ये प्रथम अध्याय हा प्रस्तावना रूपाने तर 18वा हा सार रूपाने आहे. मग उरलेल्या 16 अध्यायांमध्ये सर्वात महत्वाचा अध्याय कोणता? भगवान श्रीकृष्ण निवेदित गीता आहे व माऊलींचा अमृतानुभव ग्रंथ आहे. त्याचे अध्ययन करून त्यावर सर्वच प्रवचनकार प्रवचन करण्याचे का टाळतात? अनुभवाविण टिंब 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 4 वेळेला आहे. वाया गेले की काय? समाधीचा प्रारंभ केव्हा होतो, कसा होतो? बरंच विचारले. समाधीचे प्राप्तीचे फलित नेमके कोणते आहे? त्याचा परिणाम स्वरूप उपयोग कसा होतो? पॉझिटिव्ह उपयोग परिणाम नाही झाला तर निगेटिव्ह इफेक्टिव्ह उपयोग आहे का? निगेटिव्ह इफेक्टिव्ह उपयोग आहे का? कुंडलिनी योग 6व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी निश्चित लिहिलेला आहे. कुंडलिनी योग किंवा हठयोग हा साधना पद्धतीतला ध्यानाचा एक महत्वाचा साधन प्रकार निश्चितच आहे. हा जो कुंडलिनी योग आहे हा कुंडलिनी योग सविस्तर अशा पद्धतीने वर्णन केलेला आहे की संबंध हिंदुस्थानामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेलं आहे ते अत्यंत प्रमाण धरलं जात. माझ्या ऑफिसमध्ये एक इंदूरचा माझा मित्र पुण्यात पोस्टिंग झालेला असा होता. त्याला तत्वज्ञान या विषयाची आवड होती आणि एका हिंदी भाषिक अशा पारमार्थिक कार्यक्रमामध्ये तो ऐकायला गेलेला असताना तिथं कुंडलिनी योगाबद्दल बरेच वक्ते बोलले. जवळपास 3-4 वक्ते कुंडलिनी योगाबद्दल बोलले आणि पहिल्यांनी जे बोलावं ते दुसऱ्यांनी थोडस तरी खोडून काढावं अशा पद्धतीने काही चर्चा होत होती. त्याच्यामध्ये एका वक्त्यानी आणि एकूण सगळं कुंडलिनी योगावरच चर्चा सुरू झाली, हठ योगावर चर्चा सुरू झाली आणि एक मतमतांतर किंवा मतभिन्नता अशी त्या चर्चेमध्ये देखील दिसायला लागली. तेव्हा त्यांनी असं सांगितलं की ज्ञानेश्वरीचा हिंदी अनुवाद असलेली ज्ञानेश्वरी ओवीबद्ध अशी एका वक्त्यानी उठून वाचली आणि त्याचा अर्थ सांगायला सुरुवात केली. हे सगळं त्यांनी थोड्या वेळात उरकलं आणि त्यांनी असं सांगितलं की कोणी काहीही म्हणो हा कुंडलिनी योग आहे किंवा हा हठ योग आहे. त्याच्यावरती चर्चाच एकदम थांबून गेली. प्रत्येकाने ते मान्य केलं की हे जे लिहिलेलं आहे तर याच्या पेक्षा वेगळं बोलण्यासारखं आमच्याकडे काही नाही आणि याच्या पुढे चर्चा होऊ शकत नाही. इतकं प्रमाणभूत ज्ञानेश्वर महाराजांनी जे लिहिलेलं आहे ते मराठीच नव्हे तर भाषांच्याही मर्यादा ओलांडून सर्व ठिकाणी सर्व मान्य असं निश्चित झालेलं आहे. आणि 6व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी हठयोगाचं वर्णन केलेलं आहे. हठयोगाचं हे जे वर्णन आहे त्याच्यात ज्या श्लोकांवर ज्ञानेश्वर महाराजांनी निरूपण करून हठयोग आणलेला आहे ते श्लोक मात्र हठयोगाचे नाहीत. मूळ भगवद्गीतेमध्ये हठयोगाबद्दलचे असे श्लोक नसताना ज्ञानेश्वर महाराजांनी हठयोग आणून हठयोगाचं देखील एक शास्त्र संपूर्ण रीतीने तिथं सांगितलं. हे खरं आहे, ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या ज्या ठिकाणी ध्यानाचं वर्णन ज्ञानेश्वरीत केलेलं आहे त्याच्यातलं सगळ्यात प्रथम वर्णन हे 4व्या अध्यायात आलेलं आहे. विविध प्रकारची विकर्म ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितली. त्याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी ध्यानाचं यज्ञ या नावाखाली जी ज्या साधना म्हणून सांगितल्या तर त्याच्यात ध्यानाचं वर्णन केलेलं आहे. तर ते हठयोगाच्या अंगाने नाहीये. 5व्या अध्यायाच्या अखेरीला मूळ विषय सुरू झाला. स्पर्शान कृत्वा बहिर्बाह्यांश चक्षुः चैवांतरे भ्रुवो, त्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी हठयोगाच्या अंगाने ध्यान सांगितलेलं नाहीये. 6व्या अध्यायामध्ये प्रशांत मनसम ही एनम योगिनम सुखमुत्तमम उपैति शांतरजसम ब्रह्मभूतम अकल्मषम, तिथं हठयोगाच्या अंगाने ज्ञानेश्वर महाराजांनी ध्यान सांगितलेलं आहे. पण त्याच्या पाठोपाठ लगेच हीच प्रक्रिया हेच ध्यान परत एकदा सांगतो असं म्हणून संकल्प प्रभवान कामांस त्यक्त्वा सर्वान अशेषतः या 3-4 श्लोकांमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी जे ध्यान सांगितलंय ते हठयोगाचं नाहीये. मी जिथं जिथं हठयोगाचं नाहीये असं म्हणतोय तिथं राजयोगाच्या पद्धतीने ज्ञानेश्वर महाराजांनी ध्यान सांगितलेलं आहे. हा सहावा अध्याय झाल्यानंतर आठव्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी परत ध्यानाचं थोडं वर्णन केलेलं आहे. प्रयाण काले मनसाचलेन भक्त्या युक्तो योग बलेन चैव. इथेही हठयोगाच्या अंगाने ज्ञानेश्वर महाराजांनी ध्यान सांगितलेलं नाहीये. सततम कीर्तयन तो माम यतंतश्च दृढव्रता. तिथं यतंतश्च दृढव्रता असं म्हटलेलं आहे. तिथं ज्ञानेश्वर महाराजांनी परत हठयोगाचं थोडं वर्णन केलेलं आहे. ध्यान सांगताना हा अध्याय आहे नववा. नवव्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी हठयोगाच्या अंगाने थोडस ध्यान सांगितलेलं आहे. बाराव्या अध्यायामध्ये सद्गुरूंच स्तवन करताना ज्ञानेश्वर महाराजांनी राजयोगाच्या पद्धतीने ध्यान सांगितलेलं आहे, पण त्याच्यामध्ये काही हठयोगाचे शब्द जरूर आलेले आहेत. बरोबर. सतरावीचे स्तन्य देसी अनुहताचा हल्लरू गासी. तरी देखील एकूण जो निरूपणाचा झोक आहे तो सतरावीचे स्तन्य हा जो शब्द आहे आणि अनुहताचा हल्लरू गासी हे जे शब्द आहेत हे केवळ हठयोगातच अनुभवाला येतात असा दावा कोणी करू शकत नाही. त्यामुळं तिथलंही वर्णन जवळपास राजयोगाच्या पद्धतीने असं दिसतं, पण ते एका परीने मिश्र आहे असं म्हणायला जागा आहे. ध्यानेनात्मनी पश्यंती केचिद आत्मानम आत्मना. तेराव्या अध्यायात सांगितलं. तिथं ज्ञानेश्वर महाराजांनी विशेष करून ध्यानाचं फार वर्णन केलेलंच नाहीये. ही आहे एकूण ज्ञानेश्वरीमध्ये आलेली ध्यानाची प्रक्रिया. आणि सर्वात महत्वाचं अठराव्या अध्यायात कर्मयोग सांगताना ज्ञानेश्वर महाराजांनी जेव्हा परत ध्यानाचं वर्णन केलं तेव्हा ते हठयोगाच्या अंगाने नाहीये. जेव्हा जेव्हा मी नाहीये असं म्हणतो तेव्हा राजयोगाच्या अंगाने आहे असं मानलं जातं. एक मोठा प्रवाह असं मानणाऱ्यांचा आहे की ज्ञानेश्वर महाराजांचे जे पूर्वसुरी त्याच्यातले काही हठयोगी होते त्यामुळं संप्रदायाचं जे साधनेचं ऋणशेष आहे तर ते फेडण्यासाठी आणि तीही साधना आपले पूर्वगुरु जे करत होते तर ती साधना देखील वर्णन करून सांगायला हवी म्हणून ज्या ठिकाणी हठयोगाचे देखील श्लोक नाहीत तिथं ज्ञानेश्वर महाराजांनी हठयोग निर्माण करून तो सांगितला देखील. कुंडलिनी योग जो ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेला आहे त्या कुंडलिनी योगाचा अभ्यास आपण करतो असा अशा प्रकारे भाव असणारे असे काही संप्रदाय आहेत. त्याच्यातला मुख्यतः पुण्यामध्ये विद्यमान असणारा संप्रदाय म्हणजे गुळवणी महाराजांचा संप्रदाय आहे. त्याच्यामध्ये कुंडलिनी योग हा शब्द येतो, कुंडलिनी जागृती हा शब्द येतो आणि कुंडलिनी जागृती होऊन पाठीच्या मणक्यापासून शक्ती ऊर्ध्वगामी होते आहे अशा प्रकारे साधकांचे अनुभव देखील आहेत. पण ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेल्या कुंडलिनी योगापेक्षा सद्गुरूंच्या शक्तीमुळे कुंडलिनी जागी झाली अशा प्रकारचा अनुभव तिथे येतो ते साधक सांगतात. ज्ञानेश्वर महाराजांनी जसा कुंडलिनी योग सांगितलेला आहे तशा प्रकारे साधना करून कुंडलिनी जागृत करणारे अशी ही मंडळी दिसत नाहीत. ही वस्तुस्थिती सांगते. तरी देखील गुळवणी महाराजांच्या संप्रदायापासून पुढे जो संप्रदाय सुरू झाला त्या संप्रदायामध्ये त्यांचा हा कुंडलिनी योग आहे अशा प्रकारे ही मानण्याची एक प्रथा आहे. मात्र त्यांची जी कुंडलिनी आहे किंवा शक्ती आहे ती शक्ती स्वशक्तीमुळं म्हणजे स्वतः तीन बंध साधून केलेल्या प्राणायामामुळं अव्याहत आणि दीर्घकाळ केलेल्या प्राणायामामुळं कुंडलिनी जागी झाली आणि मग ती ऊर्ध्वगामी झाली असा त्यांचाही कोणता अनुभव नाहीये. तर सद्गुरूंनी संकल्पानी त्यांच्या ठिकाणी शक्ती संक्रमण केलं आणि त्यांना काही अनुभव यायला लागले असंच त्यांच्या सगळ्या ग्रंथांमधलं कथन आहे आणि शिष्य देखील त्याच प्रकारे सांगतात. हा प्रश्न हे मी अशा करता सांगतो आहे की प्रश्न विचारणारे जे साधक आहेत तर ते मामा देशपांड्यांचे अनुग्रहित आहेत आणि ज्ञानेश्वरीतलं ध्यान म्हणजे मुख्यतः कुंडलिनी योग अशाच पद्धतीने नेहमी त्यांचं बोलणं असतं. पण ज्ञानेश्वरीत असलेला कुंडलिनी योग किंवा हठयोग जो आहे तो आणि सद्गुरूंनी संकल्पपूर्वक शिष्याची शक्ती जागरण करून कुंडलिनी जागी करणं या दोन थोड्या वेगळ्या सुरुवातीच्या तरी गोष्टी आहेत. सुरुवातीच्या अशा गोष्टी असल्यामुळं ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेले सगळे कुंडलिनी जागृतीचे अनुभव त्या संप्रदायात दिसत नाहीत. कारण त्या ज्ञानेश्वर महाराजांच्या ध्यानाच्या प्रक्रियेप्रमाणे कुंडलिनी योगाच्या साधकाची सगळी शक्ती खरवडून निघणं अपेक्षित आहे. तो आहे की नाही इतका कृश होणं अपेक्षित आहे आणि मग नंतर तो अप्रतिम लावण्याचा होणं अपेक्षित आहे. त्याचे दात देखील बदलतात असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. हिऱ्यांची जशी पंक्ती असावी तसे दात त्याला लागतात. त्याचे केस बदलतात, त्याची त्वचा बदलते, त्याला अनेक सिद्धी प्राप्त होतात. तर या कुंडलिनी योगातून जे म्हणतात की ज्ञानेश्वर महाराजांसारखाच आमचा कुंडलिनी योग आहे, त्यांच्या यांनी कसे साधक निर्माण झाल्याचे कोणी पुण्यानी पाहिलेले नाहीत. आपण मी त्यांच्यावर टीका करत नाहीये, वस्तुस्थिती सांगतोय. असं असल्यामुळं आणि नेहमीच अभिनिवेश ही मोठी चिंताजनक गोष्ट असल्यामुळं आपल्या संप्रदायामध्ये कुंडलिनी योग हीच महत्वाची गोष्ट आहे असा एक समज करून घेतल्यामुळं आणि आपल्या संप्रदायात जो महत्वाचा भाग आहे तोच ज्ञानेश्वरीत महत्वाचा भाग आहे असा अभिनिवेश नंतर निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळं या गोष्टी उद्भवतात. होतं असं की आपली साधना आपण निश्चित करतो, जवळपास आपल्या सद्गुरूंकडून ती निश्चित होते आणि मग त्या साधनेतली प्रमाणं आपल्या थोर थोर ग्रंथांमध्ये कशी आहेत आणि असं असल्यामुळं ते ग्रंथ फक्त आपल्या संप्रदायाची साधनाच सांगण्यासाठी कसे निर्माण झालेले आहेत असं अशी एक विचाराची परंपरा होण्याची शक्यता असते. या सगळ्यातून एकच असतं की आपली साधना मोठी अर्थात तुझ्यापेक्षा माझी साधना मोठी असा भाव याच्यातून निर्माण होण्याची शक्यता असते. थोडक्यात तुझ्यापेक्षा मी मोठा असंही शेवट होण्याची शक्यता असते. आपल्या भारतीय लोकांना तर ही एवढी खोड लागून राहिलेली आहे संप्रदाय आणि संप्रदाय यांची तुलना करण्याची, संत आणि संत यांची तुलना करण्याची, तत्वज्ञान आणि तत्वज्ञान यांची तुलना करण्याची आणि आपणच श्रेष्ठ हे सांगण्याची. पण जेव्हा आपण भारतीय म्हणून किंवा तथाकथित हिंदू अभिमानी म्हणून एकत्र होतो तेव्हा इतरांपेक्षा आम्ही कसे श्रेष्ठ असा डोक्यात आपल्या विषय पटकन यायची शक्यता असते. इतकं की या देशामध्ये जन्म घेण्यासाठी देवदेवता देखील एक प्रकारे अस्वस्थ होऊन वाट पाहत असतात की या देशात आपल्याला जन्म यावा, या भूमीत आपल्याला जन्म यावा अशी आपली श्रद्धा आहे. जेव्हा देवदेवता देखील या देशामध्ये जन्म होण्यासाठी म्हणून अस्वस्थ होतात, तिथं माझा जन्म झालेला ही केवढी मोठी गोष्ट आहे। म्हणजे देवदेवतांपेक्षा देखील दोन पावलं मी पुढे गेलो, आधीच आलो जन्माला। आपला अहंकार कुठं आणि कसा पुढे जाईल काही सांगता येत नाही। तर या सगळ्या गोष्टी जर बाजूला केल्या आणि सगळ्या साधना या ईश्वराकडे नेण्यासाठी समर्थ आहेत असं मानलं आणि ज्ञानेश्वरीत असलेला हठयोग आणि सांप्रत वेगवेगळ्या ठिकाणी चालू असलेला हठयोग याचाही जरा तुलना केली तर हठयोगच खरा, पण ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेला तसा मात्र नाहीये हे लक्षात येत आणि ते मान्यही करायला लागतं आणि साधनानाम अनेकता याच्यामध्ये ते बसतं देखील, त्याच्यात गैर काही नाहीये, चुकीचं काही नाहीये। सर्व साधनांच्या अंती, सर्व साधनांच्या नंतर जर कुठला भाव प्राप्त होणं गरजेचं असेल कोणालाही साधकाला ज्याकरता तो साधना करतो, तर ती गोष्ट म्हणजे जीव हा परमात्म स्वरूप होणं, असा जीवाला बोध होणं। जीव ब्रह्मैव ना परहा, जीव हा मुळातच ब्रह्म आहे, दुसरा कोणी नाहीये, आणि त्या बोधामध्ये ब्रह्म जाणं, तोच मी आहे हे समजून राहणं, हे समजून येणं, हे सर्व साधनांचं फलित आहे। कुंडलिनी योगच काय तर ध्यानाचंही फलित तेच आहे। नामस्मरणानंतर देखील राम राम म्हणता रामची होई जे, अशाच करता नामस्मरण करायचं आहे। आणि पूजा देखील करताना पूजा घेता ती प्रतिमा अंगा येतो अंतरात्मा। आपण वस्तुतः ज्याची पूजा करतो आहोत तर त्या परमात्म्याशी तद्रूप आहोत असा भाव पूजा करतानाही प्राप्त होणं हेच चरम लक्ष आहे, हेच अंतिम लक्ष आहे। सर्व साधनांचं अंतिम लक्ष सोहम हेच आहे, तोच मी आहे हेच आहे। त्यामुळे कुंडलिनी योगानंतर देखील तो मी आहे हा बोध प्राप्त होणारच। तरी देखील गंमत अशी आहे की सोहम म्हणून देखील एक साधना उपस्थित आहे, जी साधना सुरुवातीला नाम सांगत नाही, जी साधना सुरुवातीला कोरडा प्राणायाम सांगत नाही, जी साधना सुरुवातीला तू देव मी भक्त असं सांगत नाही, तर सुरुवातीलाच भक्तियुक्त भावनेने नम्रतेने का होईना पण तोच मी आहे अशा प्रकारे भाव धरायला सांगते। आणि त्याचा शेवट देखील सर्व साधनांचा होणार तसा तोच मी आहे याच भावामध्ये होणार। असं असल्यामुळं सोहम साधकांना देखील असं वाटण्याची शक्यता असते की आमची साधना ना म्हणजे थेट डायरेक्ट आमची साधना ही श्रेष्ठ आहे, नेहमीच आपण जे करतो ते श्रेष्ठ असं वाटण्याची जी शक्यता असते त्याच्यात हे देखील आहे की येतच। त्यामुळे ते म्हणतात की अशा प्रकारे सहस्रारा मध्ये काय शब्द आहे सहस्रावधी, सहस्रारातील सहस्रावधी ज्ञान केंद्रे जागृतावस्थेच्या चरम उत्कर्षाला कुंडलिनी शक्तीमुळे नेऊन जाऊन जी कार्यप्रवणतेची क्रिया होते आणि ज्ञानोदय होतो, तर ही गोष्ट कुंडलिनी योगात जशी होते तशी विश्वास ठेवा दुसऱ्याही प्रक्रियांमध्ये होते। राजयोगाच्या ध्यानामध्ये देखील सर्वात शेवटी याच भागामध्ये सर्व शक्ती जाणीव एकवटते आणि इथं देखील असं हे सगळं रूपकांनी समजून घ्यायचं आहे की चिदाकाश देखील एक अंडाकृती समजलेला आहे आणि आज्ञाचक्र आपण जे समजतो ते हे आपला जो टाळा आहे म्हणजे जीभ जर मागं लावली तर एक जे हाड आहे त्याच्याही मागं असणारा केवळ त्वचेचा पडदा, तिथून जर उभी रेषा काढली वर तर ती या मस्तकाच्या मधल्या भागामध्ये ज्याला टाळू असं म्हणतात, टाळा आणि टाळू हे दोन एक होऊन जातील अशी एक लंब रेषा निर्माण होईल आणि दोन भुवयांच्या मध्ये तिथून एक माग काल्पनिक रेषा काढली तर ती लहान मेंदू कशी पोहोचेल। या दोन रेषांचा जो काल्पनिक बिंदू आहे तिथं चिदाकाशाचा सर्वात तळ आहे असं मानायला पाहिजे, मानलं जातं. आणि त्याचा त्या अंडाकृती पोकळीचा सर्वात माथ्याचा भाग हा टाळूच्या जस्ट खाली असं समजलं जातं, नेमका खाली असं समजलं जातं. आणि जेव्हा राजयोगी जो आहे त्याचंही ध्यान चरम उत्कर्षाला जातं, उत्कटतेला जातं, तेव्हा तो तिथून देखील ऊर्ध्वगामी होऊन या सहस्रार चक्र जे आहे तिथंच येऊन पोचतो. आणि त्या ठिकाणीच त्याला आपण ब्रह्म अशी अत्यंत अविचल जाणीव दीर्घकाळ राहते. आणि भक्ती करत असताना देखील ऊर्ध्वगामी असाच भक्त घडतो होतो, नाम घेताना देखील त्याचं ऊर्ध्वगमन होतं आणि त्याच ठिकाणी तो एकत्र येतो. याचं कारण खरं असं आहे, शास्त्रीय दृष्ट्या बाकीच्या शरीरात काही नाहीच आहे. तुम्हाला अशी शक्यता नाहीये की तुमच्या हातापाशी बोध होईल आणि पायापाशी बोध होईल आणि गुडघ्यापाशी बोध होईल आणि नाभी कमलापाशी बोध होईल. सगळ्या शरीराचं जर नियंत्रण ज्ञानतंतूंनी मेंदूपाशी आहे तर सर्वात शेवटचा बोध हा तुम्हाला मेंदूपाशीच होणार. या साधनेच्या जटिलता सोडून द्या आणि त्याची प्रत्येकाचं जे वेगवेगळं काहीतरी सांगणं ते सोडून द्या. ज्ञानाचं सर्वात प्रधान केंद्र इथंच असल्यामुळं याच ठिकाणी बोध होणार, कोणत्याही साधनांनी आणि कोणत्याही मार्गानेचा. बाकीच्या ठिकाणी काही नाहीच आहे, बाकीच्या ठिकाणी तिथून नियंत्रण आहे, बाकी काही नाहीये. ते जर सोडलं तर सर्वात उत्कृष्ट जागा हृदयाची आहे. हृदयाच्या ठिकाणी आनंद झाल्याचं जाणवतं, हृदयाच्या ठिकाणी शांत झाल्याचं जाणवतं, धस्त झाल्याचं जाणवतं, भीती जाणवते. पण हेही कारण मेंदूची एक कॉडच तिथं आलेली आहे, मेंदूचं थेट नियंत्रण तिथं आहे. आणि त्यामुळं हृदयाच्या ठिकाणी जे जाणवतं तर तोही मेंदूचाच भाग आहे, मेंदूच्याच शक्तीमुळं तिथं जाणवतं. असं असल्यामुळं अंतिम ज्ञान या ठिकाणी जाणवत असत, सहस्राराच्या ठिकाणी, ब्रह्मरंध्राच्या ठिकाणी. त्यामुळे सोहमनी देखील त्या ठिकाणीच बोध होतो, नामानी देखील त्या ठिकाणीच बोध होतो, सर्व साधनांनी अंतिम बोध त्या ठिकाणीच होतो. त्यांनी असं म्हटलंय, आम्ही परमपूजनीय ज्ञानेश्वरी सश्रद्धतेने अभ्यास करतो व माऊलींचे थोरपण मानतो, तर त्यांनीच अध्याय 6 मध्ये केलेल्या मार्गदर्शनाकडे दुर्लक्ष का करतो, कुठं कोण दुर्लक्ष करतो. आम्ही याचा अर्थ ते सांप्रदायिक बाकीच्या सगळ्या सांप्रदायिकांना म्हणतायत आम्ही या शब्दाने. जर एवढा हठयोग ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलाय तर मग आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष का करतो. आम्ही म्हणजे जे प्रश्न विचारतायत ते नाही दुर्लक्ष करतायत, तर आम्ही सगळे दुर्लक्ष करतोय इतर सांप्रदायिक असं त्यांना म्हणायचं आहे. तर कोणी दुर्लक्ष करत नाहीये. अध्याय 6 हठयोग जसा आहे तसा अध्याय 6 मध्येच, म्हणूनच मी सांगितलं मगाशी की 6व्या अध्यायात जसा हठयोग सांगितला तसं संकल्प प्रभवान कामांस त्यक्त्वा सर्वान अशेषता शनैहि शनैहि उपरमेत बुद्ध्या धृती गृहीतया. या सर्व ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी या श्लोकांमध्ये राजयोग सांगितलेला आहे. त्यामुळे हठयोग देखील 6व्या अध्यायात एकमेव नाहीये, अजून एक ध्यानाची प्रक्रिया सांगितली आणि ती राजयोगाची देखील सांगितली. त्यामुळं अभिनिवेश वशात आपण काही नको बोलायला की आम्ही का बरं दुर्लक्ष करतो. प्रकृती प्रमाणे आणि झेपेल तशी आणि आपल्या सद्गुरूंनी केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे ज्यांनी तिने आपापली साधना करावी. पण असं सांगण्याचा अधिकार कोणालाही नाहीये की हठयोगापेक्षा बाकीच्या सगळ्या साधना या कमी दर्जाच्या आहेत अथवा ध्यानच सर्वात श्रेष्ठ आहे, भक्ती वगैरे काही नाही, किंवा भक्तीच फार मोठी आणि ध्यान कसलं मग त्यांनी काय ते स्वार्थ आहे, बोलायचं नाही असं. असं जो बोलेल त्याला समग्रता नाही समजलेली. एक बरोबर आहे की पर्वताच्या अतिशय दुर्गम अशा भागामध्ये असणाऱ्या देवीच्या देवळामध्ये दर्शनाकरता जायचं असेल तर खडतर मार्गावरून जाताना मी ज्या मार्गावरून गेलो तो मार्ग मी सांगेन आणि दुसऱ्या मार्गाचं वर्णन मी करणार नाही. पण मी असं म्हणता कामा नाही की तिथं जायला एवढा एकच रस्ता आहे. डोंगरावर तर कितीतरी वाटा असतात, कितीतरी वाटांनी तिथपर्यंत जाता येतं. जिथं जिथं अभिनिवेश दिसतो तिथं तिथं मी जरा कडाडल्यासारखा होतो, पण माफ करा, कारण हा अभिनिवेश सगळाच परमार्थ वाया घालवतो. भावार्थ दीपिकेतील 18 अध्यायांमध्ये प्रथम अध्याय हा प्रस्तावना रूपाने, तर 18वा हा सार रूपाने आहे. मग उरलेल्या 16 अध्यायांमध्ये सर्वात महत्वाचा अध्याय कोणता? त्यांना खुश करण्यासाठी दिलेलं उत्तर देतो, 6वा. 6वा अध्याय सर्वात श्रेष्ठ. जसं मी वाचले की एकदा पॅरिसमध्ये एका फार मोठ्या विश्वविद्यालयामध्ये शिकवणाऱ्या एका प्राध्यापकाने तत्वज्ञानाचा वर्ग होता, तिथं असं विधान केलं की जगात सर्वात मोठा माणूस मी आहे, सर्वात श्रेष्ठ माणूस मी आहे असं विधान केलं. तर सगळी मुलं हसायला लागली. तर ते म्हणाले, हे बघा, हसू नका, मी तुम्हाला समजावून सांगतो. या पृथ्वी तलावरचा सर्वात महान देश कोणता? तर सगळे विद्यार्थी एक मुखाने म्हणायला लागले की फ्रान्स, फ्रान्स, कारण ते सगळे फ्रान्सचे नागरिक होते. या फ्रान्स देशामध्ये सर्वात उत्कृष्ट शहर कोणतं? तर पॅरिस. सगळ्यांनी एक मुखाने सांगितलं. आणि या पॅरिसमध्ये शेकडो संस्था कार्यरत आहेत, शैक्षणिक संस्था देखील आहेत. याच्यातली सर्वात उत्तम युनिव्हर्सिटी कोणती? तर ज्या युनिव्हर्सिटीमध्ये ते शिकत होती मुलं, त्या युनिव्हर्सिटीचं नाव त्यांनी एक मुखाने घेतलं. या युनिव्हर्सिटीमध्ये जे विषय शिकवले जातात त्याच्यामध्ये सर्वात चांगला विषय कोणता? तत्वज्ञान, तत्वज्ञान. सगळी मुलं म्हणाली. ते म्हणाले, मी हेड ऑफ द डिपार्टमेंट. म्हणून मी या विश्वामध्ये सर्वात मोठा माणूस आहे. पण खरं म्हणजे ही भगवद्गीता हे सलद बोलणं जे आहे त्या सलद बोलण्याचे विभाग व्यवस्थित एडिटिंग करून भगवंतांनी जे सांगितलं त्याच्या पुष्ट्यर्थ उपनिषदाचे देखील श्लोक त्याच्यामध्ये घालून सगळं ज्ञान आपलं पणाला लावून भगवंतांचेही शब्द वापरून व्यासांनीही किमया केली की त्याचे अध्याय पाडले. सलद बोलण्याचे अध्याय व्यासांनी पाडले. भगवद्गीता हे भगवंत अर्जुनासमोर गायलेले नाहीयेत. मात्रा स्पर्शा सुकौंतेय शीतोष्ण सुख दुःखदाह असं म्हटलेलं नाहीयेत, ते आम्ही म्हणतो. आणि कृष्णार्जुनी निराळी, कृष्णार्जुनी काय, मोकळी जे गोठी केली निराळी ते श्री व्यासे केली करतळी घेवो येईसी. त्यांचं मोकळं गद्य संभाषण झालं. ते व्यासांनी करतळी घेवो ये ऐसी अशी उत्कृष्ट सुबद्ध अशी केली आणि आमच्या समोर ठेवली. आणि त्याच्या सलग विषयांप्रमाणे जसे विषय झाले तसे चॅप्टर निर्माण केले. आणि मग इथं कर्मयोग संपला, इथं ज्ञान कर्म संन्यास योग संपला, इथं संन्यास योग संपला, प्रथम अर्जुन विषाद योग संपला, मग सांख्य योग संपला असं सांगितलं. पण बोलणं तर अगदी सरळ आहे की प्रथम घाबरू नकोस असं सांगितलं, तुझं काही पतन वगैरे होणार नाही असं सांगितलं. क्लैब्यम मास्मगम पार्थ नै तत्व युपपद्यते क्षुद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्तोत्तिष्ठ परंतप असं सुरुवातीला म्हणाले. आणि मग सांगायला सुरुवात केली की अरे तू किती बुद्धिवाद लढवतोयस, या बुद्धिवादाने तुला काही नाही प्राप्त होणार, लढवतोयस बुद्धिवाद प्रज्ञावाद, पण प्रत्यक्षत तो अत्यंत कोरडा आहे, घाबरलायस म्हणून प्रज्ञावाद. बरीच मंडळी जेव्हा आतून पार हलून जातात तेव्हा तत्वज्ञानाच्या मागे लागतात, त्या तत्वज्ञानाच्या मागे देखील अशा प्रकारे लागतात की त्यांना जे सोयीचं आहे ते. समोरचा प्रतिस्पर्धी जर फार बलवान असेल तर म्हणतो की कोणाचं झगडा करून कोणाला यश मिळालंय असं तत्वज्ञान वापरतो. जाऊ दे चला आपलं जेवढं होतं तेवढं आपलं. मुल्ला नसरुद्दीनची अशी गोष्ट आहे की मुल्ला नसरुद्दीन गाढवावरून एका मदिरालयामध्ये गेला. आता आहे ते ना 31 डिसेंबर कधी आहे, उद्या मुल्ला जाईलच मदिरालयात उद्या. आणि थोड्या वेळ तिथं थांबला आणि बाहेर आला तर त्याचं गाढव होतं, तर ते सगळं कोणीतरी ऑइल पेंटच लावलेला, सबंध रंग दिलेला गाढवाला. त्यांनी आजूबाजूला दुकानदारांकडे चौकशी केली तर तो म्हणाला की एक माणूस या मदिरालयातूनच बाहेर आला आणि त्यांनी हे केलेलं आहे. तेव्हा मुल्ला अतिशय संतापला आणि परत त्या दारूच्या दुकानात गेला आणि मधोमध उभा राहून आणि हात उंचावून तो म्हणाला की इकडे लक्ष द्या की माझं बाहेर गाढव आहे, तर ते गाढव कोणी अशा प्रकारे रंगवलं हे मला समजून घ्यायचं आहे. तेव्हा मुलाच्या अपेक्षेपेक्षा देखील बराच दांडगट असा एक मनुष्य उभा राहिला आणि मुलाला म्हणाला की मी हे केलेलं आहे, तुला काय म्हणायचंय. मुलांनी एकदा त्याच्याकडे खालीवर पाहिलं आणि म्हणाला की हे सांगायला आलोय की पहिला हात सुकलाय, दुसरा हात द्यायचा असेल तर बघा देऊ शकता. आपलं सगळं तत्वज्ञान देखील परिस्थितीप्रमाणे निर्माण होतं. आपण घाबरलो की शांतीचं तत्वज्ञान बाहेर काढतो. जर आपण थोडे बहुत जिंकतोय असं वाटलं तर भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णांनी कसं सांगितलं की लढ शेवटपर्यंत, असं तत्वज्ञान आपण बाहेर काढतो. आपलं सगळं तत्वज्ञान अशा सोयीवर अवलंबून आहे. त्यामुळे प्रत्येक अध्याय हा वेगवेगळ्या वेळेला आपल्याला उपयोगी येण्याची शक्यता असते, पण प्रत्यक्षात ते वेगवेगळे सांगितलेले नाहीयेत. मग उरलेल्या 16 अध्यायांमध्ये सर्वात महत्वाचा अध्याय कोणता? 6वा. भगवान श्रीकृष्ण निवेदित गीता आहे व माऊलींचा अमृतानुभव ग्रंथ आहे, त्याचे अध्ययन करून त्यावर सर्वच प्रवचनकार प्रवचन करण्याचे का टाळतात? सर्व प्रवचनकारांचं मला काही सांगता येणार नाही. मी मात्र अमृतानुभवावर बोललेलं नाहीये आणि जन्मभर बोलण्याची शक्यता नाहीये. मी टाळतोय एवढं मात्र मी अगदी प्रांजळपणाने कबूल करीन. काही सांगता येत नाही पुढे, एखाद वेळेला जर कधी सांगितला तर. पण तो जरी सांगितला तरी सांगण्याची मनापासून इच्छा नसेल हेही तुम्हाला सांगून ठेवतो. सहाव्या अध्यायातच यांना आवडणारा जो अध्याय आहे त्या अध्यायातच कुंडलिनी जागी झाल्यानंतर आणि मोठ्या त्वरेनी सोहम भावानी परमात्मलिंगाच्या अंगाला झटते असं वर्णन आल्यानंतर मग या पुढील मातू न चढे बोलाचा हातू असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. इथून पुढचं मात्र आता बोलण्याने सांगता येत नाही असं ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेलं आहे. आणि सगळा अमृतानुभव जो आहे तो त्याच्या पुढची मात बोलण्याने ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेली आहे असं आहे. ज्याचं वर्णन ज्ञानेश्वरी मध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी जवळपास केलेलं नाहीये, याच्या पुढे बोलता येत नाही म्हणून, तर ते अमृतानुभवामध्ये सांगण्याचा ज्ञानेश्वर महाराजांनी प्रयत्न केलेला आहे. अमृतानुभव म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी घेतलेल्या अमृताचाच चिरंजीव दशेचा अनुभव त्यांनी शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हे जे अनुभवामृत आहे, अमृतानुभव, तर त्या ठिकाणी ते अशा करता सांगण्याचा विचार नाही. का सांगण्याचा विचार नाही हेही सांगतो की माझ्या चेतनेतून मी जे बोलेन ते माझ्या मनात आणि मग शब्द योजनेत येईपर्यंत देखील माझ्या चेतनेतून मला जे सांगायचे ते 5% शब्दातून प्रगट होऊ शकतं असा माझा अनुभव आहे. आणि तुम्ही तुमच्या कानातून ऐकून मनातून तुमच्या चेतनेपर्यंत जाताना मी 5% सांगितलेलं हे तुम्हाला जे 100% वाटत आहे त्याच्यातलं 5% तुमच्या चेतनेला स्पर्श करत, फार फार कमी प्रपोर्शन मध्ये तुमच्यापर्यंत पोहोचतं मी जे बोलतोय ते. जर ते जसंच्या तसं मला सांगता येईल आणि जसंच्या तसं तुम्हाला ऐकता येईल तर एकाच बैठकीत काम होईल. हे ध्यान मंदिर बांधण्याची गरज कधीच भासणार नाही. तुम्ही माझ्याकडे याल, मी तुमच्याशी बोलेन आणि तुम्ही उठून जाल, परत तुम्हाला माझ्याकडे येण्याची गरजच पडणार नाही. कारण जे सांगायचं आहे तर ते इतकं कमी प्रमाणात सांगितलं जात आहे प्रत्यक्षात, याला मानवी मर्यादा आहे. आणि तुम्ही ते 100% समजून जे ऐकताय तर त्याच्यातलं जवळपास 5% तुमच्या चेतनेपर्यंत पोहोचते हा प्रॉब्लेम आहे. असं असल्यामुळं हा अमृतानुभव सांगण्याचं आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं म्हणजे फारच जटिल काम, करण्याचं काही कारण नाहीये. त्याच्याऐवजी तुम्हाला जी किल्ली आलेली आहे हातात ती जर खऱ्या अर्थाने तुम्हाला वापरता आली तर तुम्हाला दालनच उघडता येते जेव्हा तुम्ही ती वापरायला शिकाल आणि तिथं जाऊनच पोहोचाल. ते सांगून आणि समजून असं काम होणार नाहीये. त्यामुळे इतर प्रवचनकारांचं माहीत नाही पण याच कारणाकरता ते सांगत नसावेत. आणि त्यांनी जे म्हटले अनुभवाविण टिंब 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 वाया गेले की काय, म्हणजे प्रवचनकारांचं किंवा सांगणाऱ्यांचं अनुभवाशिवाय वाया जातं म्हणून ते सांगत नाहीयेत की काय, तर तसं समजायला हरकत काहीच नाही. जेव्हा तुम्ही जज असता तेव्हा तुम्ही काहीही समजू शकता. तुम्ही जर इतपत जज असाल तर तुम्हाला कोणाकडून समजून घेण्याची काही गरज नाहीये. मग त्याच बुद्धीने तुम्ही थेट तेच समजून घेऊ शकाल की समाधीचा प्रारंभ केव्हा होतो, कसा होतो, समाधीचे प्राप्तीचे फलित नेमके कोणते आहे, त्याचा परिणाम स्वरूप उपयोग कसा होतो, हे जवळपास आधीच्या विवेचनात थोडं बहुत माझ्याकडून सांगितलं गेलेलं आहे. पॉझिटिव्ह उपयोग परिणाम नाही झाला तर समाधीचा इथंच हा प्रश्न बाद होतो. असं कसं होईल, समाधीचा पॉझिटिव्ह परिणाम नाही झाला तर, म्हणून सगळेच अंदाजाने विचारलेले प्रश्न. निगेटिव्ह इफेक्टिव्ह उपयोग आहे काय, काही अर्थ नाही या प्रश्नाला, असा हा प्रश्न आहे. मला असं वाटतं की या अशा प्रश्नांमुळे कधी कधी मलाही असं वाटतं की या अशा प्रश्नांमुळे मला काय मिळत असेल आणि तुम्हाला काय मिळत असेल. तर तुम्हाला एक चांगली माहिती मिळते, चांगली आर्ग्युमेंट्स ऐकायला मिळतात आणि मला माझी आर्ग्युमेंट्स करण्याची सवय वाढीला लागते. याच्याखेरीज याच्यातून काही हाताला लागत नाही. आयत्या वेळेला कोणी काही एकदम आपल्याला विचारलं तर आपल्याला सांगता यायला पाहिजे, तसं मला सांगता बहुतेक यामुळेच यायला लागलं अशा या सत्संगाच्या प्रश्नांमुळे. कारण याच्यात भरोसा नसतो ना कोण केव्हा काय विचारेल. हेच ग्रहस्थ त्यांना मनोगत सांगायला मी सांगितलं नागपूरला. ते त्यांच्या प्रत्येक वेळेला असणाऱ्या मनोगतामध्ये काही प्रश्न उपस्थित करायचे. तर मागच्या वर्षी म्हणजे या नव्हे मागच्या वर्षी त्यांना मी परत एकदा मनोगत सांगायला म्हणून उभं केलं. म्हटलं सांगा तुम्हाला काय सांगायचं ते. तर ते म्हणाले की आता या 12-11 वर्षांच्या अनुभवाने माझ्या असं लक्षात आले की हे इथं प्रश्नाला उत्तर देण्यासाठी बसलेले त्यामुळं काही झालं तरी हे उत्तर देणारच आहेत. त्यामुळं काही प्रश्न उपस्थित करण्यात अर्थ नाही एवढं मला कळलेलं आहे असं म्हणत. शो मस्ट गॉन म्हणाले. त्यामुळं त्यांच्या मनोगतामध्ये त्यांनी कुठलाही प्रश्न उपस्थित न करता थोडस माझं कौतुक करून संपवून टाकलं. पण या प्रश्नांचा अगदीच उपयोग होत नाही असं समजू नका. या प्रश्नांमुळं अनेक गोष्टी परमार्थातल्या जिथं आपण पडण्याची शक्यता होती, उदाहरणार्थ तुलना, श्रेष्ठ कनिष्ठ ठरवणं, वेगवेगळ्या साधनांबद्दल देखील एकाविषयी जास्त आपुलकी एक कमी असं वाटणं, या गोष्टी मनातून निघून जातात. सांप्रदायिक अभिनिवेश हा इतर संप्रदायांचं वर्णन करत असताना चुकून आपल्या संप्रदायाविषयी देखील अतिगौरवोद्गार काढणं हेही नको. अशा अनेक गोष्टी आपल्याला याच्यातून समजतात. तसंच का आणि कसं ऐकण्याला देखील आपल्या असलेली मर्यादा सांगण्याला तशी आणि आपण एकूण जे सांगितलं जातं त्याच्या किती कमी प्रमाणात ग्रहण करू शकतो त्यामुळे आपलं श्रवण वाढवण्याची देखील आवश्यकता, या गोष्टी याच्यातून खूप हायलाईट होतात आणि हा या प्रश्नोत्तरांचा एक उपकारच समजायचा. हरिओम. तसं एक अर्धा मिनिट आपण शांत डोळे मिटून बसू. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर. एक निवेदन मी असं करतं